बाबा शिंदे खां, मी आपल्याबद्दल एक लेख लिहून संगीत दुनियेला आपली माहिती करून देणार आहे. पण आपण नशा फार करता ही गोष्ट मला मात्र त्यात लिहावी लागेल ना. आपली त्याला काही हरकत नाही ना. या माझ्या प्रश्नाला खांसाहेबांनी उत्तर दिलं, मी नशा दररोज करतो, आपण खुशाल लिहा. मला ही सवय फार जुनी आहे, ती मी चोरून कधीच करत नाही. मी स्वतंत्र आहे, मला जगाची पर्वा नाही. खांसाहेब, आपला जन्म कोणत्या गावी झाला? सिंधमध्ये झाला असावा, अगर पंजाबमध्ये. पण त्यापैकी नक्की स्थान कोणतं? जन्म झाला खरा पंजाबमध्ये असेल, अगर सिंधमध्ये. पण तो झाला याची तरी आपल्याला खात्री आहे ना? या प्रश्नावर मात्र खांसाहेब खूप हसले आणि म्हणाले, मी एक लिहिता वाचता न येणारा अडाणी मनुष्य आहे. माझी चेष्टा का करता उगीच? माझ्या बापाने मला जन्म कोठे झाला हे कधी सांगितलं नाही, आणि ते जिवंत असताना ही गोष्ट विचारून घेण्याची मला बुद्धी झाली नाही. वरील प्रश्नोत्तरांवरून खांसाहेबांच्या स्वभावाची थोडी बहुत कल्पना येते. ते स्वतंत्र वृत्तीचे होते, जगाच्या आवडीनिवडीची त्यांना पर्वा नव्हती. त्यांच्या मर्जीला येईल तेच ते करणार. एक फकीर. 1918 जून महिन्यात गांधर्व महाविद्यालयात एक विद्यार्थी म्हणून मी दाखल झालो. सँडल्स रोडवरील विद्यालयाच्या भव्य इमारतीतील तळमजल्यावर वाद्यांचा कारखाना आणि वाद्यविक्रीचं एक मोठं दुकान होतं. एक फकीर काळी पायघोळ कफनी घातलेला, गळ्यात एक फुलांची माळ आणि हातात एक तंबोरी घेतलेला तेथे कधी कधी येई, खुर्चीवर बसे, गाणे गाई. पंडित भातखंडे यांनी रचलेली लक्षणगीतं त्यावेळेला फार लोकप्रिय होती. हा फकीर 2-4 लक्षणगीते म्हणे आणि नंतर वेड्यासारखा मोठमोठ्याने हसे. त्यानंतर 5-10 जुन्या खानदानीची जा गाई, नंतर पंडितजींची खुशाली विचारी आणि आल्या वाटेने परत निघून जाई. हा फकीर कोण आहे, त्याचं नाव काय आहे, हा वेडा राहतो कुठे, हे कुणालाच माहीत नव्हतं. आम्हा मुलांमध्ये तो वेडा फकीर या नावानेच ओळखला जाई. काही मुले त्यांची टिंगलही करीत, पण ती मराठीत असल्यामुळे त्याला समजत नसे. त्यांचे गाणे आम्ही ऐकत बसलो म्हणजे त्याला आनंद होत असे. त्याचा बुलंद आवाज कसलेला होता, ढंगदार चिजा म्हणण्याची तऱ्हा मात्र असामान्य होती. हे आमच्या विद्यालयातील सर्व लोकांच्या लक्षात आले होते. 1919 साली संगीत परिषद जवळ आली होती. तयारी धुमधडाक्याने चालू होती. पंडित बाळकृष्ण बुवा या परिषदेचे नियोजित अध्यक्ष होते. आम्ही तळमजल्यावरील कंपनीत सायंकाळी आपापली कामं आटपून गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात हा फकीर दरवाजातून आत येताना आम्हाला दिसला. माझ्या सोबत्यांना करमणुकीचे चांगले साधन मिळाले. त्याला सर्वांनी गायला सांगितले आणि तो गाऊ लागला. मुलं मोठमोठ्याने हसून त्याचे टिंगल उडवू लागले. पंडित विष्णू दिगंबर खाली आलेले आम्हास माहीत नव्हते. मुलांचे हसणे खिदळणे आणि त्या फकीराचे गाणे ऐकून पंडितजी आत शिरले. त्यांनी सर्व मुलांना दम दिला आणि म्हणाले, हे खांसाहेब सिंधमधील एका मोठ्या गवयाचे चिरंजीव आहेत. हे स्वतः गुणी आहेत आणि यांचं नाव सिंदेखा आहे. त्यांना योग्य तो मान द्या. पुन्हा त्यांची अशी थट्टा मस्करी केलेली चालणार नाही. एवढं सांगून स्वतः पंडितजी तेथे खुर्चीवर बसले. त्यांनी खांसाहेबांची विचारपूस केली आणि त्यांना निरनिराळ्या रागातल्या चिजा म्हणायला सांगू लागले. पंडितजींनी खांसाहेबांच्या हातात काही पैसे दिल्यानंतर ते निघून गेले. अशा गुणी माणसाची आपण अज्ञानामुळे थट्टा मस्करी करत होतो याचं मला फार वाईट वाटलं. त्या प्रसंगानंतर मात्र मी खांसाहेबांना योग्य तो मान देऊ लागलो. पंडित बाळकृष्णबुवा आणि खांसाहेब सिंदेखा. पंडित बाळकृष्णबुवा मुंबईस आले होते. त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते 3-या मजल्यावरील एका खोलीत स्वस्थ निजून होते. खांसाहेब सिंदेखा विद्यालयात आले आणि त्यांची विचारपूस करू लागले. आम्ही खांसाहेब आल्याची खबर बाळकृष्णबुवांना सांगितली. ते म्हणाले, खांसाहेबांना वर घेऊन या. खांसाहेब खोलीत गेले आणि बुवासाहेबांना सांगू लागले की आमिर खां यांचा मी मुलगा आहे, सिंदेखा. बुवासाहेबांनी निजल्या निजल्यास डोळे न उघडता सांगितलं, तू आमिर खानचा मुलगा आहेस हे त्यांच्या चिजा गाऊन पटवून दे, तरच मी ही गोष्ट खरी मानी. सिंदेखा साहेबांनी छायानटातील सुगरीव रामकृपा हा ख्याल गाऊन दाखवला. खासाहेबांचे गायन संपल्यावर बुवासाहेबांनी डोळे उघडून त्यांच्याकडे न्याहाळून पाहिले आणि म्हणाले, तुझ्या गाण्यामुळे तुझी ओळख पटली आहे, तसेच तुझा चेहराही सांगतो की तू आमिर खानचाच मुलगा आहेस. मी येथे असेपर्यंत मला भेटायला येत जा. खासाहेबांशी माझा परिचय. 1922 साली मी विद्यालय सोडल्यानंतर ही स्वारी मला कधीकधी रस्त्यात भेटे. मी त्यांना नमस्कार केल्यानंतर, तब्येत बरी आहे ना, पंडितजी कसे आहेत, एवढी विचारपूस करून ते निघून जात. 1925-26 सालची गोष्ट असावी. खासाहेब मला रस्त्यात भेटले आणि मी त्यांना माझ्या खोलीवर घेऊन गेलो. त्यांनी मला 10-15 चिजा ऐकवल्या. त्या इतक्या सुंदर होत्या की त्या शिकण्याचा मला मोह झाला. खासाहेबांना मी तशी विनंती देखील केली आणि मासिक फीसुद्धा देऊ केली, पण ते जे होय म्हणून गेले ते पुन्हा वर्षभर आलेच नाहीत. त्यानंतर वर्षातून एखाद्या वेळेस ते भेटत, आमच्या शाळेकडेही येत असत, तास अर्धा तास गाऊनही दाखवत, जरुरीपुरते पैसे मागून घेत आणि ते जात असत. प्रत्येक वेळी मी त्यांना शिकवण्याविषयी सांगत असे, ते हो म्हणत पण परत मात्र येत नसत. 1941 साली आमचं विद्यालय ऑपेरा हाऊसच्या समोरील जागेत गेले. तेथे महिन्यातून एकदा तरी खासाहेब येऊ लागले. ते तास अर्धा तास निरनिराळ्या रागातल्या चिजा गाऊन दाखवत. सर्व चिजा शिकून घेण्याची तळमळ मला लागली होती, पण खासाहेब काही शिकवत नव्हते. तेव्हा त्या वरचेवर ऐकूनच मी समाधान मानत असे. 1942 साली माझे मित्र कैलासवासी जगन्नाथ बुवा पुरोहित माझ्या विद्यालयात आले होते. तेवढ्यात खासाहेब शिंदे काही तेथे आले. पंडित जगन्नाथ बुवांनी त्यांना फारच आग्रह केल्यामुळे ते मला शिकवण्यास एकदाचे तयार झाले. खासाहेब त्या दिवशी खुशीत होते. पंडित जगन्नाथ बुवांना ते म्हणाले, देवधर साहेब मला मान देतात, वेळोवेळी मला मदतही करतात, चिजा त्यांना द्याव्यात असं मला मनापासून वाटतं. मी जशी गाईन तशीच चीज मी ज्याला शिकवीन त्याने गायली पाहिजे असा आमचा कायदा आहे. माझ्या जागा आणि हरकती हुबेहूब घेणे लोकांना कठीण वाटते, मग त्याभरात मी वाकडे तिकडे बोलून जातो. मी आता थकलो आहे, माझी साठे उलटून गेली आहे. अशा तऱ्हेची मेहनत विद्यार्थ्यांवर करण्याइतका दम आता माझ्यामध्ये उरला नाही. याच कारणासाठी मी अलीकडे कोणाला शिकवत नाही. देवधर साहेबांना हे माझे रागावणे वगैरे पसंत असेल तर मी त्यांना चिजा शिकवण्यास तयार आहे. एवढं बोलून झाल्यावर त्यांचे हृदय गहिवरून आले आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. थोड्या वेळाने ते बोलू लागले, मी आजपर्यंत फारसं कुणाला शिकवलं नाही. पूर्वी मी ज्यांना मनापासून शिकवले त्यांनी माझे नाव न सांगता आपल्याच बापाने अगर काकाने या चिजा आपल्याला शिकवल्या आहेत असे सांगू लागले. या गोष्टीमुळे मला राग आला आणि मी शिकवणंच बंद केलं. मला लिहिता वाचता येत नसल्यामुळे माझी भिस्त पाठांतरावरच आहे, पण बऱ्याच वर्षात उजळणी नसल्यामुळे शेकडो चिजा मीच विसरू लागलो आहे. त्यानंतर काही वेळ ते स्वस्थ बसले. नंतर मला म्हणाले, देवधर साहेब, तुमची माझ्यावर श्रद्धा आहे याची मला जाणीव आहे. इतर लोकांप्रमाणे तुम्ही मला पागल समजत नाही हेही मी जाणतो. तुम्ही आणि तुमचे सर्व विद्यार्थी मला मानाने वागवता आणि म्हणूनच मी येथे वरचेवर येतो. तुम्ही आमच्याच ग्वाल्हेर घराण्यातले आहात, तेव्हा मी उद्यापासून नियमित येईन आणि तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व चिजा शिकवेन. बोलल्याप्रमाणे खासाहेब दुसऱ्या दिवशी सकाळीच आले. त्यावेळी 8 रागातील चिजा घेण्याकडे माझे विशेष लक्ष असल्यामुळे मी तसल्याच चिजा त्यांच्याकडे मागू लागलो. तंबोरा सुरू झाला, खासाहेब शिकवू लागले. खासाहेबांना मी सांगितलं, माझी शिकण्याची तऱ्हा थोडी निराळी आहे, मला पहिल्यांदा चिजेची अक्षरं सांगा, ती मी लिहून घेतो. नंतर तुम्ही प्रत्येक ओळ 5-6 वेळा अगदी सावकाश म्हणा, म्हणजे मी सुरांचं नोटेशन करून ती ओळ लिहून घेईन. आणि अशा तऱ्हेने सर्व चीज संपली की ती मी आपणास म्हणून दाखवीन. जेथे आपणास चूक वाटेल तेथे ती दुरुस्त करा. मी सर्व चीज तुम्ही गाता त्याप्रमाणे एक कणाचाही फरक न करता गाण्याचा शक्य तितका प्रयत्न करेन. हे मला साधत नाही असे ठरले तर तर मग जुन्या पद्धतीने शिकेल. खासाहेबांचा नोटेशनवर आणि लिहून शिकण्यावर मुळीच विश्वास नव्हता. ते काही बोलले नाहीत, पण उपरोधिकपणे मोठ्याने हसले. माझ्या विनंतीप्रमाणे एक एक ओळ ते 5-6 वेळा गाऊ लागले. मी ती जी सर्व लिहिली आणि लिहिलेल्या नोटेशनवरून त्यांना गाऊन दाखवले. 1-2 ठिकाणी त्यांनी दुरुस्ती केली, नंतर ती चीज मी पुन्हा त्यांना म्हणून दाखवली. हे सर्व होण्यास 15 मिनिटं लागली. सर्व जागा, हरकती आणि शब्दोच्चार बरोबर घेऊन इतक्या जल्दी मी ही चीज घेतली हे पाहून खासाहेबांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, देवदासाहेब, तुम्हाला चिजा देणं तर फारच सोपं आहे. तुमच्या या लिहिण्यावर माझा मुळीच विश्वास नव्हता, पण आता मात्र कबूल केलं पाहिजे की हे लिहिणं एक उपयुक्त गोष्ट आहे. अशा चिजाबरोबर बसण्याला आम्हाला जेथे 8-8 दिवस लागत, ती गोष्ट तुम्ही शिकले सवरलेले लोक थोड्याच मिनिटात करून दाखवता. तुम्हाला शिकवताना मला ओरडावं लागत नाही, रागवण्याची तर वेळच येत नाही. तेव्हा मी ठरवले की मी चिजा मला पाठ येत आहेत त्या सर्व तुम्हाला द्यायच्या. मला वेळ आहे, घ्या आणखी कोणती चीज पाहिजे असेल तुम्हाला तर. खासाहेब दिवसेंदिवस खुश होऊ लागले. अशा तऱ्हेने ज्या ज्या चिजा शिकण्याची मला तळमळ होती त्या अखेर मला मिळू लागल्या. नोटेशन. इथे एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे. माझ्या या लिहिण्याने अशी समजूत होण्याचा संभव आहे की माझा नोटेशनवर फार विश्वास आहे. तसा माझा विश्वास आहे, पण तो फारच मर्यादित आहे. नोटेशनचा खरा उपयोग आरंभी आणि शेवटी होतो. आरंभी स्वर ओळख ते स्वर लिहिणे आणि वाचणे आणि लहान लहान मध्यलयीतल्या चिजा घरी पाठ करणे, याला नोटेशनचा उपयोग जरूर होतो. पण एकदा गायकीला सुरुवात झाली की गुरुमुख व आपले कान याचाच उपयोग अधिक आहे. स्वरांचे कण, त्यांचा झोक, ऐट, बारीक मोठेपणा या गोष्टी गुरुमुखानेच शिकल्या पाहिजेत. नोटेशनवरून ख्याल मलाही पाठ करावे लागले होते, म्हणून त्याचाही मला चांगला अनुभव होता. नोटेशनवरून पाठ करताना मात्रांकडे अधिक लक्ष जाते आणि त्यामुळे अक्षरं तुटली जातात. प्रत्येक अक्षर काही विवक्षित मात्रेवर आले पाहिजे याची काळजी घेता घेता सबंध चिजेचा आत्मा लक्षात येत नाही. नोटेशन आणि पुस्तकातून पाठ केलेला ख्याल निर्जीव आणि ठोकळे वजा लागतो, आणि तो कायमचाच जसाच्या तसा पाठ ठेवणे तर मुश्किलच होतो. मी खासाहेबांच्या चिजा जशाच्या तशा नोटेशनमध्ये लिहून घेतल्या. त्या या कलेच्या सेवेत माझी 25-30 वर्ष गेल्यानंतर या काळात मी अनेक गायक ऐकले, अनेक रागातल्या चिजा पाठ केल्या. प्रत्येक रागातील विशिष्ट स्वररचना, स्वरवाक्य यांचा मी चांगला अभ्यास केला. प्रत्येक घराण्यातील विशिष्ट गायकीतील ढंगाकडे मी लक्षपूर्वक ध्यान दिले, आणि त्यामुळे एखाद्या रागात एखादी हरकत कशी आणि कोणत्या तऱ्हेची येईल याचेही ठोकताळे मला माहीत झाले. इतक्या खटाटोपानंतर मी खासाहेबांच्या चिजा स्वरांनी आणि माझ्या सांकेतिक खुणांनी लिहू शकलो. खासाहेबांचे गाणे माझ्या कानावर 25-30 वर्ष पडत असल्यामुळे मी त्यांचा अंग स्वभाव समजू शकलो. खासाहेबांच्या चिजा मी तालबद्ध लिहून घेत नसे तर चिजेचा प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाभोवती स्वरांचे जाळे एवढंच मी लिहून घेत असे. नोटेशनचा उपयोग शेवटी असा होतो. कोणतीही नाविन्यपूर्ण हरकत ऐकली की ती स्वरांनी टिपून ठेवता येते. गायकीची सर्व अंग समजल्यानंतर नोटेशन लिहिलेली चीज अनुभवी गवई ती चांगल्या तऱ्हेने गाऊ शकतो. मात्र मूळ गायकांचा अंग स्वभाव त्यात नसल्यामुळे या दोघांच्या आविष्कारामध्ये म्हणजेच इंटरप्रिटेशनमध्ये थोडाफार फरक होणारच. मी वर लिहिलेला मजकूर मोठ्या ख्यालाविषयी आहे, मध्यलयीतील चिजांबद्दल नाही, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.